नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ह्या म्हयन्याच्या 7 आनी 8 तारखेक जम्मू आनी काश्मीराक भेट दितले आनी थंयच्या सुरक्षा परिस्थितीचो आढावो घेतले आनी सुरक्षा कर्मचाऱ्यां कडेन संवाद साधतले. तांच्या दौऱ्यांत शाह सध्याच्या कायदो आनी सुव्यवस्थेच्या परिस्थितीचो आढावो घेवपाक उच्चस्तरीय सुरक्षा आढावो बसकेची येजमानकी सांबाळटले. ह्या बसकेक पुलीस, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ CAPF आनी गुप्तचर संस्थाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित रावतले. दहशतवाद विरोधी कारवायो, सीमापार घुसखोरीचे प्रयत्न आनी जम्मू आनी काश्मीरात एकूण सुरक्षा परिस्थिती हाचेर चर्चा जावपाची अपेक्षा आसा. आढावो बसके शिवाय गृहमंत्री आंतरराष्ट्रीय सीमेवेल्या अग्रभागी आशिल्ल्या भागांक भेट दिवन सुरक्षा व्यवस्थांची पळोवणी करतले आनी थंय तैनात आशिल्ल्या दलांचे मनोबल वाडयतले अशी अपेक्षा आसा. दहशतवादाचो फुडो करपाक आनी सीमा सुरक्षा वाडोवपाक वाडिल्ल्या प्रयत्नांच्या फाटभुयेर ही भेट आसा. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हांणी म्हळां की शाह जम्मू आनी काश्मीराच्या दौऱ्यांत वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उक्तावण करतले. तांणी तांचो दौरो फक्त सुरक्षा परिस्थितीचो आढावो घेवपाचेरूच केंद्रीत ना हाचेर भर दिला. संयुक्त संसदीय समितीन दिल्ल्या वृत्ताप्रमाण वक्फ सुदारणा विधेयक 2025 आज लोकसभेत विचाराक आनी मंजुरीक मांडले. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी हे विधेयक मांडले आनी म्हळे की ह्या विधेयकाचो मुस्लिमांच्या धार्मीक प्रथेकडे कसलोच संबंध ना आनी ते फक्त वक्फ बोर्डाचे संबंधित मालमत्तेकडे संबंधित आसा. तांणी म्हळे की सरकार वक्फ बोर्डाक सर्वसमावेशक आनी धर्मनिरपेक्ष करपाक इत्सूक आसा. तांणी अशेंय म्हळें की हो कायदो मशिदीच्या व्यवस्थापना खातीर ना. मंत्र्यांनी म्हळें की सध्याच्या विधेयका प्रमाण वक्फ बोर्डांत वेगवेगळे मुस्लिम पंथ, बायलां, गैरमुस्लिम आनी हेरांचे प्रतिनिधित्व आसतले. तांणी विरोधकांचेर ह्या विधेयकावेल्यान लोकांची दिशाभूल केल्ल्याचो आरोप केलो. तांणी म्हळें की 2013 UPAच्या काळांत वक्फ कायद्यांत सुदारणा केल्ली जाचो हेर कायद्यांचेर व्हड परिणाम जालो. काँग्रेसीच्या काळांत दिल्लीतल्या प्रमुख क्षेत्रातली एकूण 123 मालमत्ता दिल्ली वक्फ बोर्डाकडे हस्तांतरीत केल्ली. तांणी मुखार सांगले की संयुक्त संसदीय समितीन तशेंच सरकारान कायदो तयार करतना भागधारकाकडे व्यापक सल्ला मसलत केली. चर्चा सुरू करतना काँग्रेसीचे गौरव गोगोय हांणी ह्या विधेयकाचेर सरकारान लोकांक चुकीचो मार्ग दाखयला असो आरोप केलो. हे विधेयक संविधाना आड आसा अशें तांणी म्हळें. ह्या विधेयकांतल्यान सरकार संविधान दुबळें करपाक, अल्पसंख्याकांची बदनामी करपाक आनी भारतीय समाजांत फूट घालपाक सोदता असो आरोप तांणी केलो. विरोधकांक जाप दितना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगले की मंत्रीमंडळान मान्य केल्ल्या संयुक्त संसदीय समितीन सविस्तर चर्चा करून हे विधेयक हाडलां.
किसी भी धार्मिक व्यवस्था को, किसी भी रिलीजियस इंस्टीट्यूशन कोई धार्मिक काम में हस्तक्षेप करने नहीं जा रहा है. ना ही वक्फ बोर्ड किसी धार्मिक स्थल की व्यवस्था में कोई भी तरीके से हाथ डालने का प्रावधान है, बिल्कुल नहीं है. ये वक्फ बोर्ड का जो प्रावधान किसी मस्जिद, किसी मंदिर, किसी धार्मिक स्थल का व्यवस्था का कोई लेना देना नहीं है. ये सिंपली एक प्रॉपर्टी का मैनेजमेंट का विषय है.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI देशभरांत टोल शुल्कांत 4 ते 5% वाड केल्या. दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेचेर सराय काले खान ते मेरठ पर्यंतचो कार टोल 165 वेल्यान 170 रुपया तर गाझियाबाद ते मेरठ पर्यंतचो कार टोल 70 रुपया वेल्यान 75 रुपया जातलो. ह्या मार्गावेल्या ट्रकांक आता 580 रुपया दिवचे पडटले. लखनौच्या आसपासच्या महामार्गार जातून कानपूर, अयोध्या, रायबरेली आनी बाराबंकी पर्यंतचो मार्ग समाविष्ट आसा. हलक्या वाहनांक 5 ते 10 रुपया आनी जड वाहनांक 20 ते 25 रुपया टोल वाडटलो. कार गाडीक मासिक पास 930 रुपया वेल्यान 950 रुपया जातलो. सुधारित दर देशभरातल्या एक्सप्रेसवे आनी राष्ट्रीय महामार्गांक लागू आसात. IPL T20 क्रिकेट सर्तींत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयज बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स पंगडा आड खेळटले. सांजवेळा 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. काल राती लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमात पंजाब किंग्सान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 8 विकेटींनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.